रोमकरासपत्र अध्याय 16. आता किक्रिया शहरातील असलेल्या मंडळीची सेविका आपली बहीण फिबी हिची मी तुम्हाला शिफारस करतो की तुम्ही पवित्र जना शोभेल असे तिचे प्रभूमध्ये स्वागत करा आणि तिच्या ज्या कामात तुमची गरज लागेल त्यामध्ये तिचे सहाय्यक व्हा, कारण ती स्वतः पुष्कळांना व मलाही सहाय्यक झाले आहे. ख्रिस्त येशूमध्ये माझे जोडीदार कामकरी प्रिस्का व अकिल्ला यांना सलाम द्या. यांनी माझ्या जीवासाठी आपला जीव धोक्यात घातला आणि मीच एकटा त्यांचे उपकार मानतो असे नाही, पण परराष्ट्रीयातील सर्व मंडळ्या त्यांचे उपकार मानतात. त्याचप्रमाणे त्यांच्या घरात जमणाऱ्या मंडळीलाही सलाम द्या आणि माझ्या प्रिय अपैनतला सलाम द्या. तो ख्रिस्तासाठी आशियाचे प्रथम फळ आहे. मरियेला सलाम द्या, तिने तुमच्यासाठी पुष्कळ कष्ट केले आहेत. माझे आप्त व जोडीदार बंदिवान आद्रोनिकस व युनिया यांना सलाम द्या. प्रेषितात त्यांचे नाव आहे व माझ्यापूर्वीचे ते ख्रिस्ताचे झाले होते. प्रभूमध्ये माझा प्रिय अपलियात याला सलाम द्या. ख्रिस्तात आमचा जोडीदार कामकरी उर्बान आणि माझा प्रिय ताकू यांना सलाम द्या. ख्रिस्तात स्वीकृत अपिल्लस याला सलाम द्या. अरिस्तोबुलच्या घरातल्यांना सलाम द्या. माझा आप्त हेरोदियोन याला सलाम द्या. नार्किसच्या घराचे जे प्रभूत आहेत त्यांना सलाम द्या. प्रभूमध्ये श्रम करणाऱ्या त्रुफैन्ना व त्रुपासोस यांना सलाम द्या. प्रिय पर्सिस हिला सलाम द्या. प्रभूमध्ये तिने पुष्कळ श्रम केले आहेत. प्रभूमध्ये निवडलेला रुपस व त्याची आई यांनाही सलाम द्या. ती मला आई समान आहे. असंकृत फ्लोगोन हर्मेस पत्रबास आणि हर्मास यांना व त्यांच्याबरोबर राहणाऱ्या बांधवांना सलाम द्या. फिलोगास युलिया निरियस व त्याची बहीण आणि ओलुपास यांना सलाम द्या आणि त्यांच्याबरोबर राहणाऱ्या सर्व पवित्रजनांना सलाम द्या. पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम द्या. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हाला सलाम पाठवत आहेत. आता बंधूंनो, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही शिकलेल्या शिकवणीविरुद्ध जे फुटी व अडथळे निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना टाळा, कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत पण आपल्या पोटाची सेवा करतात आणि गोड भाषणे प्रशंसा करून भोळ्या मनुष्यांची मने भयकवतात. कारण तुमचे आज्ञापालन सर्वत्र सर्वांना कळले आहे म्हणून मी तुमच्यासाठी आनंद करतो. पण तुम्ही चांगल्याविषयी ज्ञानी व्हावे आणि वाईटाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा आहे. आणि शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवील. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो, आमेन. माझा जोडीदार कामकरी तिमित्त आणि माझा आप्त लुकियस यासोन व सोसिपतेर हे तुम्हा सलाम पाठवतात. हे पत्र ज्याने लिहिले आहे तो तृतीयस तुम्हास प्रभूमध्ये सलाम पाठवत आहे. माझा आणि या सर्व मंडळीचा आश्रयदाता गायस तुम्हास सलाम पाठवत आहे. नगर कारभारी एरास्त व बंधू कुर्त हेही तुम्हास सलाम पाठवतात. आता माझ्या सुवार्तेप्रमाणे व येशू ख्रिस्ताच्या घोषणेप्रमाणे जे रहस्य मागील युगात गुप्त ठेवण्यात आले पण आता प्रगट करण्यात आले आहे व संदेशाच्या शास्त्रलेखावरून सनातन देवाच्या आज्ञेप्रमाणे विश्वासाच्या आज्ञापालनासाठी सर्व राष्ट्रांना कळवले आहे, त्या रहस्याच्या प्रगटीकरणानुसार जो तुम्हा स्थिर करण्यास समर्थ आहे त्या अनन्य ज्ञानी देवाला येशू ख्रिस्ताद्वारे युगानुयुग गौरव असो, आमेन.